सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत, आपके साथ वेलकम करता हूं आप सभी का सुपर हिट गानों के बाद। सुवा सगळ्या मी एसटीनं प्रवास केला आणि एक वेगळाच किस्सा मला बघायला मिळाला जो जनरली आपल्याला प्रवासामध्ये बघायला मिळतो, नाही का? एसटीमध्ये काही सीट्स या महिलांसाठी राखीव असतात, पण या सीट्सवर बऱ्याच वेळा जेंटलमॅन आपला कब्जा करून बसतात आणि मग एखादी महिला आली की त्यांना वाद घालावा लागतो आणि मग तो पुरुष तिथून उठतो। पण आज झालं असं होतं की एक मावशी महिलांसाठी राखीव नसणाऱ्या एका जागेवर बसल्या होत्या आणि अचानक एक वयोवृद्ध आजोबा त्या बसमध्ये चढले। बराच वेळ झाला तरी पण कोणीच त्यांना जागा द्यायला तयार नव्हतं। शेवटी त्या मावशी त्यांच्या जागेवरनं उठल्या आणि त्यांनी त्या आजोबांना जागा करून दिली। त्या म्हणलं की बसा आजोबा। आजोबांच्या चेहऱ्यावरती हसू आलं बरं का। तुम्ही कधी प्रवास करताना एक महिला म्हणून एखाद्या पुरुषाला आपली सीट दिली का? बघा, म्हणजे तुम्ही कधी प्रवास करताना एक महिला म्हणून एखाद्या पुरुषाला सीट दिली का? किंवा जेंटलमॅन, तुम्ही मला सांगा की प्रवास करताना तुम्हाला कधी एखाद्या महिलेनं आपली सीट दिली का? मला कॉल करायचा आहे। नंबर आहे माझा 9607007935। हा माझा नंबर आहे नांदेड, या नंबरला तुम्ही मला फोन करायचा आहे। और आज आपको मैं यहां से खाली हाथ नहीं भेजने वाला, एक लकी विनर के नाम करने वाला हूं गिफ्ट वाउचर। अगर आपको गिफ्ट वाउचर जीतना है तो आपने क्या करना है, मुझे इसी नंबर पे कॉल करना है आणि हा किस्सा तुमचा सांगायचा आहे। फटाफट गिफ्ट वाउचर जीतने के लिए मेरा नंबर डायल करो 9607007935, किंवा याच नंबरला तुम्ही मला व्हाट्सअप करूनही तुमचं जे काही मत आहे ते सांगू शकता। हे गाणं तुमच्याकडे पद्मावत मूवीचं खाली वली ऐकवतोय थोड्या वेळात, ओनली ऑन 93.5 रेड एफएम। मैं हूं अभिनीत, आपके साथ बजाते रहो।